भाग तीन सृष्टि उत्पत्ति एक पंचवीस। देवाने सगळ्या वस्तूला बनविले आहे। त्यांनी म्हटले हे हो असे म्हटले त्यांनी तसे झाले। त्यांनी आकाशाला बनविले व त्याला त्याने समुद्राला बनविले। त्यांनी म्हटले आणि जमीन बनविली गेली नंतर सगळ्या जीवजंतूला बनविले पाण्यातले मासे आकाशातले पक्षी आणि सर्व जनावरे यासारखे देवाने सगळे बनविले। जे काही देवाने बनविले ते सगळ्यात सुंदर आहे।